ये जुटीने पेटल राने तूफान आले काया भुईचा भेटीला हे आभाळे आले एक जुटीने पेटल राने
अपराध किती झाले पण आता शरण तुला आई स्वार्थाचे तट बांधत सुटलो अनवैरी तुझे ठरलो
सालवुनी वैराचे नांगर नासवली माती छिन्न तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती
झालं